नीलाद्रौ शङ्खमध्ये शतदलकमले रत्नसिंहासनस्थं सर्वालङ्कारयुक्तं नभघनरुचिरं संयुतं चाग्रजेन भद्राय वामभागे रथचरणयुतं ब्रह्मरुद्रेन्द्रसेव्यं देवानां सारमीशं स्वजनपरिवृतं ब्रह्मदारुस्मरामि